आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. या परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या 9 विभागीय मंडळांकडून 14,23,970 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13,29,884 जण उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी 93.37% इतकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.12% निकाल वाढला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 95.84% इतकी आहे, तर 91.6% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागात सर्वाधिक 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून त्याची टक्केवारी 91.15% इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 94.44% इतका लागला आहे. शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक असून यात 97.82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात काल राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. 54.33% मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे. यापैकी सर्वाधिक 62.66% मतदान दिंडोरी मतदारसंघात, त्याखालोखाल 61.65% मतदान पालघर मतदारसंघात झालं, तर दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वात कमी 47.7% मतदानाची नोंद झाली. धुळ्यात 56.61%, नाशिकमध्ये 57.10%, भिवंडीत 56.41%, कल्याणमध्ये 47.8%, तर ठाणे मतदारसंघात 49.81% मतदान झालं. उत्तर मुंबईत 55.21%, उत्तर मध्य मुंबईमध्ये 51.42%, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 53.75%, उत्तर पश्चिम मुंबईत 53.67%, तर दक्षिण मध्य मुंबईत 51.88% मतदानाची नोंद झाली. याबरोबरच लोकसभा निवडणुकीची राज्यातली प्रक्रिया पूर्ण झाली. आतापर्यंतच्या 5 टप्प्यांमध्ये देशभरातल्या एकंदर 428 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना पत्रकार परिषद घेऊन मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासाठी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे, आयोगाचे प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत दिरंगाई करत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी काल केला होता. हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं भाजपनं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदान करणाऱ्या देशवासियांचे समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. गेल्या 35 वर्षात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या नागरिकांचीही त्यांनी प्रशंसा केली आहे. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली. तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राजीव गांधी यांचा स्मृतीदिन देशात दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मुंबई महानगरपालिका पावसाळापूर्व नाले सफाई कामात निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. पालिकेने 75% नालेसफाई झाल्याचा केलेला दावा खोटा असून नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.